नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन फाल्यां सावन सुरू, 18 दीस चलतले अधिवेशन। गोवा मेडिक्लेम येवजणेची दुरुस्ती, खासगी हॉस्पिटलांनी 5 लाख मेरेन उपचाराची मदत, माशेलांतलो फामाद चिखलकालो 18 जुलयाक, वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यावळींचे आयोजन, 133वी ड्युरंट कप फुटबॉल सर्त 5 ऑगस्टा सावन, एफसी गोवा हैदराबाद एफसीची जातली पहिली लढत। आता पुराय खबरो। गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन फाल्यां सोमारा सावन सुरू, हे अधिवेशन 18 दीस चलतले। वेगवेगळ्या प्रस्नांक लागून सरकाराची अधिवेशनात कसोटी लागतली। या अधिवेशनात अर्थसंकल्प संमत करपा वांगडा चर्चा करून खात्यांच्या मागण्यांक संमती दितले। पहिले 3 दीस अर्थसंकल्पाची चर्चा जावन विनियोग विधेयक संमत करतले। उपरांत उरिल्ले 15 दीस खात्यांच्या मागण्यांक चर्चा करून उपरांत संमती दितले। अधिवेशनात 768 तारांकीत आनी 2130 अतारांकीत प्रस्न आमदारांनी विचारल्यात। प्रस्नोत्तरा बगर शुन्य प्रहर, लक्षवेधी सुचोवण्यो, परबी दिवपी आनी आर्गावपी प्रस्ताव चर्चेक येतले। दर शुक्रारा 5 खासगी थाराव, ह्या प्रमाण 15 थाराव चर्चेक येतले अशी माहिती विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन हांणी सांगला। अधिवेशन 18 दीस चलतले, ताका लागून वेगवेगळ्या प्रस्नांचेर बरोच काळ चर्चा करपाची संद आमदारांक मेळटली। अधिवेशनात येवपी सरकारी विधेयकां अजूनही निश्चित जावंक ना अशी माहिती विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन हांणी दिल्या। भारतीय शास्त्रीय संगीताचो उपेग आता वैजकीय वाठारात लेगीत जावपाक लागला अशें डॉ राजेंद्र भंडारकर हांणी सांगले। ते आयज केरी फोंड्या श्री विजयदुर्गा सांस्कृतीक मंडळांत घडोवन हाडिल्ल्या स्वरवर्षाव संगीत संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हणून उलयताले। कला आनी संस्कृती संचालनालय तशेंच श्री विनयदुर्गा संस्थानाच्या जोडपालवान घडोवन हाडिल्ल्या स्वरवर्षाव संगीत संमेलनाची अंदू 8वी आवृत्ती। मानसीक आनी शारिरीक भलायकी खातीर लेगीत संगीत उपेगी थारता अशें डॉ भंडारकर हांणी सांगले। देवस्थानाचे अध्यक्ष डॉ संतोष देसाई, मंडळाचे अध्यक्ष मनोहर देसाई, देवस्थानाचे सचिव राजेंद्र देसाई, मंडळाचे सचिव सर्वेश जोशी तशेंच संमेलनाचे निमंत्रक मनोज आमशेकर ह्यावर हजर आशिल्ले। सकाळच्या सत्रात प्रयाग कार्लेकर, मृगना सावयकर, शिवानी वझे आनी सुभाष परवार हांच्यो मैफिली जाल्यो। सांजेच्या सत्रात धमाल ख्याल सामूहिक गायन, गंधार भालेराव हांचे बांसरी वादन आनी प्रिया पुरुषोत्तमन हांचे गायन जाले। राज्याचे नवे पुलीस महासंचालक आलोक कुमार आज गोंयांत येतले, तरी दिल्लीक बदली जाल्ले पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांकां राज्य सरकारान अजून सेवेंतल्यान मुक्त करूंक ना। आसगांव प्रकरणांत उप्राशिल्ल्या वादाच्या फांटभूंयेर तांच्या बदलीचो आदेश जारी जाला, पूण आलोक कुमार हांचे कडेन पदाचो ताबो केन्ना दिवपाचे हाचो कार्मिक खात्यान निर्णय घेवंक ना। कागदपत्रांची पूर्तता जाली की नव्या महासंचालकाचो ताबो घेवपाचो उपचारीक समारंभ जातलो। गोवा मेडिक्लेम येवजणेंत सरकारान दुरुस्ती केल्या आनी आतां खासगी हॉस्पिटलांत उपचारा खातीर ह्या येवजणेंतल्यान 5 लाख रुपया मेरेन मदत मेळपाक शकतली। सध्या ह्या येवजणेंतल्यान फक्त 1.5 लाख रुपया मेरेनची मदत मेळटा। तशेंच ह्या येवजणेचो लाव मेळपाक आतां उत्पन्न मर्यादा 1.5 लाखावेल्यान 8 लाख रुपया वाडिल्या। सरकारी हॉस्पिटलांनी कांय विशिष्ट दुयेंसांचेर उपचार करपाची सोय नासल्यार ह्या येवजणेवरवी राज्यभर उपचार करपाक ह्या येवजणेची मदत जाता। हालींच केंद्र सरकारान भारतीय न्याय संहिता लागू केल्या आनी ते अंतर्गत नवीन कायदे लागू जाल्यात। ह्या कायद्यांचे इंग्लीश भाषे वांगडा हेर भारतीय भाषांनी अनुवाद केल्यात, पूण कोंकणीचो 8व्या परिशिश्टात समावेश करूनय हे कायदे कोंकणीत अनुवादीत ना, ताका लागून गोंयकारांक हे कायदे समजपाक कठीण जाता। तेन्ना सरकारान हे कायदे बेगोबेग कोंकणीत अनुवादीत करचे अशी मागणी ज्येष्ठ वकील एडवोकेट राधाराव क्रशिरस हांणी पत्रकार परिशदेंत केल्या। केंद्रान वा राज्य सरकारान कायदे तयार करतना वा ताची अंमलबजावणी करतना ह्या कायद्यांचो मसुदो हेर भाषा प्रमाण कोंकणीतूय अनुवादीत करचो अशी मागणी तांणी केल्या। माशेलांतलो फामाद चिखलकालो अंदू 18 तारखेक जातलो। पर्यटन विभागा वतीन 16 आनी 17 तारखे सावन वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केला। 18 तारखेक श्री देवकी कृष्ण मंदिराच्या मुखावेल्या मैदानाचेर चिखलकालो खेळटले। 16 तारखेक जावपी उक्तावण सुवाळ्याक मुखेलमंत्री प्रमोद सावंत मुखेल सोयरे आसतले, तशेंच मंत्री रोहन खंवटे, गोविंद गावडे, गणेश गांवकार, संजीव आहुजा, पुनीत कुमार गोयल आनी सुनील अंचिपाकाय ह्या सुवाळ्याक हजर आसतले। गुडीजन रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन म्हळ्यार ग्रेस फाउंडेशना वतीन फामाद हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सीआर व्यास हांच्या 100व्या जयंती निमतान देशपांवड्यार गुडीजन बंदी सर्तीचे आयोजन केला। ह्या सर्तीत 16 ते 30 वयोगटातल्या गायकांक वांटो घेवपाक मेळटलो। ही सर्त बायल आनी दादलो गटात जातली आनी दोनूय श्रेणींतल्या जैतिवंतांक रोख इनामां आसतली। ग्रेस फाउंडेशनाचे संस्थापक शशी व्यास हांणी सांगले की आपलो बापूय पंडित सीआर व्यास हांणी आपली जीण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीता खातीर ओपली, तांचे सांगितीक यादीक ताजे करपाक म्हणून ह्या सर्तीचे आयोजन केला। इत्सुकांनी www.गुणीजनबंदीश.in ह्या संकेतथळार अधिक माहिती मेळूं येता। 22 जुलय मेरेन नोंदणी करपाक जाय। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. चोपडे वाठारात भर दिसा बिबट दिश्टी पडिल्ल्या नागरिकांमदी भिरांत पातळ्या. घरा लागसरच्या जंगलात दिसा धावळ्या हो बिबटो दिसलो आनी ताणें एका कुत्र्याची झडप घाली, पूण सुदैवान तो कुत्रो वाटावलो अशी माहिती एका नागरिकान दिली. राना खात्यान हाचेर उपाय काडचो अशी मागणी लोकांनी केल्या. मजगती बिंबल सत्तरी हांगा मनोज गणपुले हांच्या घरात फाटल्या वटेन 12 फूट लांबायेचो किंग कोब्रा सर्पवित्र प्रदीप गवंडळकर हांणी धरून राना खात्याच्या ताब्यात दिलो. गवंडळकर हांणी आतां मेरेन 58 किंग कोब्रा, 1000 कोब्रा, 500 घोणस आनी विशारी आनी बिनविशारी स्वरूप धरून तांकां सुरक्षीतपणान राना खात्याकडे सुपूर्द केल्यात. गोंय सरकाराच्या माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आनी कम्युनिकेशन विभागान गुणवंत विद्यार्थ्यांक मोफत लॅपटॉप वाटले. 134 जणांक हे लॅपटॉप दिले. विभागान राज्यभरात माहिती तंत्रज्ञान नॉलेज सेंटर्स लेगीत स्थापन केल्यात. राज्यात फाटल्या म्हयन्यासावन भाज्यांचे दर वाढत आसा. फळां आनी पालेभाज्यांच्या दरात वाढ जाल्ल्यान मध्यमवर्गीय लोकांचे आनी सर्वसामान्य जनतेचे हाल जाल्यात. बेळगावी हांगा पावस खूप वाढिल्ल्यान भाजयेची नाशाडी जाल्या. भाजयेची शेतां उदकापोंदा गेल्ल्यान भाजी कुसल्या. सद्या लागपी कांद्या बटाट्या सयत हेर भाज्यांचे दरूय वाढल्या आनी सर्वसामान्यांक ताचो बरोच फटको बसला. एफसी गोवाची 133व्या डुरंड कप फुटबॉल खेळाची मोहीम 5 ऑगस्टासावन सुरू जातली. हातूंतलो पयलो खेळ हैदराबाद एफसीआड जातलो. एफसी गोवा फ गटात आसून हैदराबाद, शिलाँग लाजोंग एफसी आनी नेपाळांतलो त्रिभुवन आर्मी एफसी हे हेर पंगड आसात. एफसी गोवाचो दुसरो खेळ त्रिभुवन आर्मी आड 8 ऑगस्टाक जातलो, तर निमणो खेळ शिलाँग लाजोंग पंगडा आड 17 ऑगस्टाक जातलो. मडगांव क्रिकेट क्लब म्हणल्यार एमसीसी अखिल गोंय मुखेल मानांकन टेबल टेनीस सर्तीत 11 वर्सां सकयल्या चलयांक साची देसाय आनी तिशा शेख हाचे मदीं लढत जातली, तर चंदन कारी हाणें 2 गटांत निमणी फेरी गाठल्या. 13 वर्सां सकयल्या चल्यां मदीं रुहान शेख तर 15 वर्सां सकयल्या चल्यां मदीं रिशान शेख हांचें आव्हान आसा. तिसवाडी तालुका बुद्धीबळ संघटनेच्या अखिल गोंय उक्त्या रॅपीड बुद्धीबळ सर्तीत सुरवेचे 3 डाव जिखून अव्वल मानांकीत मंदार लाड हाचे सयत अनिश नाईक, अथर्व काटकार, आर्यव्रत देसाय, मयुरेश देसाय, श्रिया पाटील, जेनिसा सिक्वेरा, अर्थव बोरकार, समर्थ बोरकार, चैतन्य गांवकार, आयुष शिरोडकार, मार्क टॅलीस, तन्वी हडकोणकार, अथर्व घाटकळ, शुभ बोरकार आनी राशल परेरा हे खेळगडे आसात. राष्ट्रीय हवामान अदमास केंद्र आयएमडीन 14 जुलै ते 17 जुलै मेरेन कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी खूप व्हडा प्रमाणात आनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीन आज महाराष्ट्रातल्या सातारा, सिंधुदुर्ग आनी रत्नागिरी आनी ठाणे हांकां रेड अलर्ट जारी केला. ई फास्ट इंडिया उपक्रमाचो भाग म्हणून नीती गियर शिफ्ट चॅलेंज सुरू करपाची घोषणा नीती आयोगान केल्या. ह्या अग्रगण्य हॅकथॉनाचो हेतू भारतात शुन्य उत्सर्जन ट्रक अवलंब करपाक, देशाच्या अर्थिक आनी पर्यावरणीय आव्हानांक तोंड दिवपा खातीर नाविन्यपूर्ण वेवसायीक मॉडेल आपणावपाक प्रोत्साहन दिवप आसा. इलेक्ट्रीक ट्रक आपणायतना तंत्रीक, आर्थिक आनी कार्यकारी आव्हानांक तोंड दिवपी अभिनव वेवसायीक मॉडेल करपा खातीर नीती आयोगान विद्यार्थी, येरादारी सेवा अभ्यासक, शिक्षणतज्ञ आनी संशोधकांक आमंत्रीत केल्यात. ह्या कार्यावळीत ई फास्ट इंडिया ज्ञान भागीदार, अर्थिक संस्था आनी उद्देगीक मंचाचो सहभाग मेळ्ळा. ओडिशात आज दनपारा पवित्र शारांतल्या पुरी हांगा भगवान श्री जगन्नाथाच्या देवळाच्या खजिनाच्या रत्नभांडाराची सगळी दारां उक्ती केली. एका खाशेल्या पंगडान रत्नभांडार उगडलें, जे निमणे 1985 वर्सा उगडिल्ले, जाल्यार तातूंतली भांगराची आनी हेर मोलादीक वस्तूंची वळेरी निमणी 1978 वर्सा घेतिल्ली. राज्य सरकारान जारी केल्ल्या मानक कार्यप्रणाली प्रमाण रत्नभांडार उगडलें. रत्नभांडाराच्या उक्तावणाची पुराय प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या. श्री जगन्नाथ देवळाचे अलंकार आशिल्ली खाशेली पेटी दवरपा खातीर खर सुरक्षा आशिल्ली तात्पुरती स्ट्रॉंग रूम स्थापन केल्ली. रत्नभांडाराचे तपशीलवार वळेरी तयार करतले. 12व्या शेंकड्यातल्या श्री जगन्नाथ देवळातल्या रत्नभांडाराच्या भितरल्या कुडीत हिरे, भांगर आनी मोलादीक रत्नां हांचे सयत दुर्मीळ रत्न आनी भांगराचो संग्रह आसा. शेंकड्यांनी वर्सां भक्तांनी राजांनी भगवान जगन्नाथाक दान केल्लो हो खजिनो सांबाळून दवरला आनी ताची वळेरी केल्या. डिझायनिंग इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स फॉर हॉलिस्टीक एक्सेस टू जस्टीस म्हणल्यार दिशा ह्या संस्थेखाला चलपी हमारा संविधान हमारा सम्मान मोहिमेची दुसरी प्रादेशिक कार्यावळ ह्या म्हयन्याच्या 16 तारखेक उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात जातली. भारतीय राज्यघटना स्विकारल्याच्या 75व्या वर्धापन दिसा निमित्त आनी भारत प्रजासत्ताक जावपाच्या स्मरणार्थ ही कार्यावळ घडोवन हाडटात. संविधानाची समज वाढोवप आनी कायदेशीर हक्काविशी जागृताय निर्माण करप हो ह्या मोहिमेचो हेतू आसा. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन फाल्यां सावन सुरू, 18 दीस चलतले अधिवेशन. गोवा मेडिक्लेम येवजणेंत दुरुस्ती, खासगी हॉस्पिटलांनी 5 लाख मेरेन उपचाराची मदत, माशेलांतलो फामाद चिखलकालो 18 जुलयाक वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यावळीचें आयोजन आनी 133व्या डुरंड कप फुटबॉल सर्त 5 ऑगस्टासावन एफसी गोवा आड हैदराबाद एफसीची जातली पयली लढत. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.
Thank you.